उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आज पुन्हा एकवार उपासना कार्यक्रम घेऊन मी आपणा सर्वांच्या सेवेमध्ये उपस्थित आहे. मनामध्ये खात्री आहे की आपण सर्व बरे आहात, आनंदात आहात आणि प्रभूच्या कृपेमध्ये वाढत आहात, विश्वासामध्ये मजबूत होत आहात. श्रोत्यानो, परमेश्वराची दया आहे, त्याची कृपा आहे की तो आमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करीत आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व ह्या पृथ्वीवर जगत आहोत आणि देवाच्या वचनाच्याद्वारे आशीर्वाद प्राप्त करीत आहोत. ह्या दिवसांमध्ये आपण उत्पत्तीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज सहाव्या अध्यायाच्या सहाव्या वचनापासून आपले अध्ययन आपण पुढे चालू ठेवणार आहोत. तर श्रोत्यानो, आपणाजवळ जुना करार असेल तर अवश्य उघडा उत्पत्तीचे पुस्तक सहावा अध्याय. अध्ययनाकडे वळण्यापूर्वी मी आपणाकरिता सादर करीत आहे एक मधुर गीत. मला खात्री आहे श्रोत्यांनो की ह्या गीताच्याद्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. ह्यावेळी आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्या थोर आणि पराक्रमी नावाला आम्ही शतशः धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती आणि प्रशंसा करीत आहोत, कारण प्रभू तूच स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहेस. तू आमचा महान निर्माण करता आहेस आणि आज तू स्वर्ग सिंहासनावर विराजमान आहेस. खरोखर प्रभू, ही आमच्याकरिता किती आनंदाची गोष्ट आहे की आमचा परमेश्वर जिवंत आहे, तो आमची प्रार्थना ऐकणार आहे, तो आमच्यावर दृष्टी ठेवून आहे आणि तोच आमचे ह्या पृथ्वीवर रक्षण करीत आहे. प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र आणि गौरवी नावाला शतशः धन्यवाद देत आहोत. आज आमची प्रार्थना आहे की तुझं वचन ऐकण्याकरिता आमच्या मनाची तू तयारी कर, आमच्याशी तू बोल, आम्हाला तुझं वचन समजण्याकरिता तू ज्ञान आणि बुद्धी पुरवू. हो दे प्रभू, की आजच्या वचनाच्याद्वारे प्रत्येकाला आशीर्वाद प्राप्त व्हावा. जे लोक आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. जे मोठ्या आशेने विश्वासाने तुझ्याजवळ आले आहेत त्यांच्या विश्वासाचा तू आदर कर प्रभू, आणि प्रत्येकावर तू कृपादृष्टी कर. सर्व लहान थोर श्रोत्यांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे. प्रत्येकाला आशीर्वादित कर. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितली आहे म्हणून तो ऐक. आमेन. उत्पत्तीचे पुस्तक 6वा अध्याय आणि 5वे वचन मी आपल्याकरिता पुन्हा वाचत आहे. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. या वचनातील 4 शब्दांवर आम्ही भर द्यायला हवा. पहिला शब्द मोठी दुष्टाई किंवा फार दुष्टाई. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे हे परमेश्वराने पाहिले. दुसरा शब्द त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे. प्रत्येक हा तो शब्द आहे. तिसरा शब्द केवळ वाईट असतात हा आहे. आणि चौथा महत्वाचा शब्द आहे नेहमी, सदोदिस. त्याच्या मनात येणाऱ्या कल्पना वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. या 4 शब्दांवरून त्या काळातील मानवजातीचे चित्र आमच्या डोळ्यासमोर उभे राहते. या चित्राने दचकून किंवा घाबरून जाण्याचे आम्हाला कारण नाही, कारण मानवाच्या पतनानंतर त्याचे हृदय अशा प्रकारे नासके झाले. इर्मयाचे पुस्तक 17:9 वचन सांगतं, हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासके आहे. आज आम्ही आधुनिक सुधारणा व प्रगती यांची कितीही स्तुती स्तोत्रे गायली तरी आम्हापैकी प्रत्येकाला खोलवर अंतकरणात हे माहीत आहे की हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते नासके आहे. आणि जे हे सत्य मान्य करीत नाहीत ते एकतर आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जाणीवपूर्वक पाहत नाहीत किंवा स्वतःची ते जाणून बुजून फसवणूक करतात. स्त्रियांवर दिवसा ढवळ्या होणारे बलात्कार, लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या हातून हिसकावून पळून नेणे व त्यांना खंडणीसाठी ओलीस ठेवणे, लिंग तिसाटांनी खून करी सुटणे आणि गुंड बदमाशांनी निवडणुका लढविणे आणि शासनाला एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवणे, हे सर्व काय आहे? मानवी जीवनाचे एकतरी क्षेत्र असे आहे काय की जेथे भ्रष्टता नाही? स्त्रियांचे स्त्रियांबरोबरचे गैरव्यवहार, पुरुषांचे पुरुषांबरोबरचे गैरव्यवहार आणि असले अनैतिक वर्तन करणाऱ्या लोकांनी समाजाची धर्माची मान्यता मिळवणे आणि उजळ माथ्याने समाजात वावरणे, हे सर्व नैतिक राहसाचे पुरावे नाहीत तर काय आहेत? 17वा अध्याय इर्मयाचे पुस्तक 17वा अध्याय आणि 9वे आणि पुढे 10वे वचन सांगते, हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासके आहे. ते कोण जाणू शकतो? प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे त्याच्या कर्मांच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो, मी अंतर्याम पारखतो. आजच्या काळातल्या माणसाच्या दुष्टाईवरून आम्ही नोहाच्या काळातल्या दुष्टपणाचा अंदाज सहज बांधू शकतो. परमेश्वर या सर्वहीन गोष्टी सहन करतो असे कोणी समजू नये. त्याच्या सहनशीलतेला त्याचे अज्ञान समजू नये, कारण तो प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देतो. त्याने नोहाच्या काळातल्या लोकांसाठी तसेच केले आणि एक दिवस तो या आधुनिकतेची शेखी मिरवणाऱ्या अनैतिक भ्रष्ट जगाला तसेच करणार आहे. उत्पत्तीचे पुस्तक 6वा अध्याय आणि 6वं वचन सांगतं, आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला आणि तो आपल्या हृदयात खेद पावला. श्रोत्यानो, मातीने घडलेल्या मानवाची मजल येथपर्यंत पोहोचू शकते की तो त्याच्या निर्माणकर्त्या देवालाही लाजवेल. माणसाचे पातक त्या काळात इतके गंभीर व असह्य असे झाले की आपण माणसाला निर्माण केले याबद्दल खुद्द परात्पर देवाला खेद झाला. तुमच्या व माझ्या अयोग्य वर्तनामुळे आम्ही देवाला खेद देतो याची जाणीव आम्हाला आहे काय? नसली तर आम्ही ते निर्लज्जपणाचे गेंड्याचे कातडे उतरून ठेवावे आणि स्वतःच्या आत्म्याविषयी व देवाविषयी संवेदनशील बनावे, कारण आमच्या जीवाबरोबर आमच्या आत्म्याचा नाश करण्यास परात्पर देव समर्थ आहे. त्याने नोहाच्या काळातल्या लोकांचे तसेच करण्याचे ठरवले. 6:7 पहा, तो म्हणतो, तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. देवाने माणसाच्या दुष्टपणाबद्दल त्याला नष्ट करण्याचा निर्णय घेतला. देवाची सहनशीलता अमर्याद आहे असं नाही, आणि त्याचा क्रोध समर्थनीय आहे. तो जेव्हा मानवावर क्रोधाची ओतणी करतो तेव्हा तो अन्यायी ठरू शकत नाही, कारण मानवाचे पाप त्या क्रोधास पात्र असते. 8 मात्र आपल्याला एक आशेचा किरण दिसतो. आपण हे वचन वाचूया. 8 पहा, परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. सर्व मनुष्य जातीला नष्ट करण्याच्या देवाच्या निर्णयातून नोहाची सुटका झाली. याचे कारण तो त्या भ्रष्ट जगातही देवाच्या संगती चालत होता. नोहावर ही कृपादृष्टी का झाली त्याचे कारण आता आपण पाहूया. नववचन सांगतं, नोहाची वंशावळी येणेप्रमाणे. नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. 5:10 आपण वाचले की लामेखाला जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्याने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, यहोवाने जी जमीन शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या आमच्या कामात आणि आमच्या हाताच्या श्रमात हाच आमचे सांत्वन करेल. मला वाटतं नोहा बरोबर देवाची विशेष कृपा त्याच्या जन्मापासूनच असावी, आणि आपण आताच त्याच्याविषयी साक्ष वाचली की तो आपल्या काळच्या पिढ्यांमध्ये न्यायी व पूर्ण होता. नोहा देवाच्या संगतीत चालला. नोहा देवाच्या संगतीत चालला म्हणून देवाने त्याचे तारण केले एवढेच नाही, तर त्याचा विश्वास हाच त्याचे नाहीपण झाला. कारण इब्री लोकास पत्र 11:7 नोहाविषयी सांगितलेले आहे, विश्वासाने नोहाने ज्या गोष्टी अजूनपर्यंत कोणी पाहिल्या नव्हत्या त्याविषयी देवाकडून सूचना मिळाल्यावर भय धरून आपल्या घराण्याच्या तारणासाठी तारू तयार केले. तेने करून त्याने जग दंडपात्र ठरवले आणि विश्वासाने जे न्यायपण आहे त्याचा तो वतनदार झाला. आपल्या विश्वासामुळे नोहा आपल्या काळच्या पिढ्यांमध्ये न्यायी व पूर्ण होता. पावसाची झिमझिम नसतानाही कोरड्या भूमीवर तारू तयार करण्यासाठी मोठा विश्वास हवा होता, आणि नोहाने देवाच्या प्रगटीकरणावर आदेशावर विश्वास ठेवला व कोरड्या भूमीवर तारू बांधले. हनोखालाही विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले. एक दिवस ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा समूह म्हणजे मंडळी ख्रिस्ताजवळ वर घेतल्या जाईल. देवाने आपली दया दूरवर पोहोचवल्यामुळे विश्वासात अगदी दुबळी असलेली व्यक्तीही त्या वर घेतल्या जाणाऱ्या समूहात असेल. मला आपणाला पुन्हा एकदा सांगू द्या श्रोत्यानो, की तुमच्या भोवतालची परिस्थिती तुमच्या ख्रिस्ती विश्वासाकरिता कितीही प्रतिकूल असली तरी लक्षात ठेवा की पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्यासह आहे, आणि हा विश्वास तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवाल तर तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ मोठे आहे. प्रभूने इब्री लोकास पत्र 10:38 या वचनांमध्ये आम्हाला सांगितले आहे, इब्री लोकास पत्र 10:38 आणि माझा न्यायी मनुष्य विश्वासाने जगेल, परंतु जर तो मागे हटेल तर त्याच्याविषयी माझा जीव संतोष पावणार नाही. तथापि नाशाकडे मागे हटणाऱ्यांपैकी आपण नाही तर जीवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्यांपैकी एक आहोत. पुढे आपण वाचणार आहोत श्रोत्यानो, की नोहाचे तारू बांधण्याचे काम 120 वर्षे चालले. म्हणजे त्याचा विश्वास कसा होता याची आपण कल्पना करू शकतो, व या विश्वासामुळे नोहा न्यायपणाचा वतनदार झाला. आपण वाचूया उत्पत्तीचे पुस्तक 6:11-12. तो म्हणतो, त्याकाळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जाच जुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चलणूक बिघडवली होती. थोडक्यात सांगायचे तर माणसाने देवाचा मार्ग भ्रष्ट केला होता व तो आपल्याच मार्गाने चालत होता, आपल्याच बुद्धीने वागत होता. ज्या हेतूने देवाने माणसाला बनवले होते त्या हेतूपासून माणूस मागे वळला होता. तेरावे वचन, सहावा अध्याय तेरावे वचन. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. श्रोतानो, पृथ्वीचा नाश करण्यासाठी परमेश्वर जल प्रलय आणणार होता आणि त्याची अनेक कारणे मला तुम्हाला सांगावीशी वाटतात. देवाने माणसाला तारकाविषयी अभिवचन दिले होते आणि तो या पृथ्वीवर येणार आहे असेही त्याने सांगितले होते. त्या तारकाची माणसाने प्रतीक्षा करायला हवी होती. तसे करण्याऐवजी तो देवापासून दूर गेला होता. देवाने आदाम व हवेकरिता अर्पणाची तरतूद केली होती. काइन व हाबिलाच्या वेळेस देवाने एक महान व सर्वकाळ टिकणारे तत्व त्यांच्या समोर ठेवले होते. काइन व हाबेल हे दोघे तरुण दोन मोठ्या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत. ते लोकांच्या दोन वर्गांचे प्रतिनिधी आहेत, एक वर्ग हरवलेल्यांचा व एक वर्ग तारण पावलेल्यांचा आहे, एक स्वतःच्या दृष्टीने न्याय असलेल्यांचा व दुसरा अनुतप्त हृदयाच्या लोकांचा, एक औपचारिकरित्या धर्माची घोषणा करणाऱ्यांचा व एक वर्ग खऱ्या विश्वासणाऱ्यांचा आहे. काइन व हाबेल या दोन वर्गांचे प्रतिनिधी होते. त्यानंतर आपल्याला दिसतं की हे मूळ पुरुष इतके वर्ष जगले की आदाम व मतुशलह यांच्या जीवनांनी उत्पत्ती व जलप्रलय यांच्यातले अंतर जोडल्या गेले. म्हणजे जलप्रलयापर्यंत त्यांनी सर्व मानवजातीला देवाच्या प्रगटीकरणाविषयी सांगितले असणार. आम्हाला यहुदाचे पत्र याच्या 14 आणि 15 वचनांमध्ये सांगण्यात आलेले आहे की या काळात हनुखाने भविष्य सांगितले, त्याने उपदेश केला. आम्हाला सांगण्यात आले आहे की नोहानेही तारू बांधत असताना लोकांना बोध केला. जेव्हा श्रोत्यानो हनोक नाहीसा झाला तेव्हा परमेश्वराच्या मानवी जीवनातील हस्तक्षेपाची लोकांना जाणीव झाली असणार. त्यांना मतुशलहाविषयी माहीत होते व त्याच्या नावाचा अर्थही त्यांना माहीत होता आणि तो मरण पावला तेव्हा मोठा पूर येणार आहे याची त्यांना जाणीव झाली असणार. आणि सरते शेवटी पवित्र आत्माही त्यावेळेस कार्यरत होता. देवाने म्हटले की त्याचा आत्मा मनुष्याशी सर्वदा वाद करणार नाही. देवाचा आत्मा माणसाशी वाद करीत होता, परंतु जेव्हा माणसाने देवाला पूर्णपणे नाकारले तेव्हा देवाचा क्रोध पृथ्वीवर महापुराच्या रुपाने आला. संपूर्ण मानवी कुटुंब देवापासून मागे वळले होते. रोमकरास पत्र 3:10 वचनात सांगितल्यासारखी कोणी नीतिमान नाही, एकही नाही, अशी स्थिती त्यावेळेला होती. अगदी थोडके लोक, फक्त नोहा व त्याचे कुटुंबीय देवावर विश्वास ठेवणारे होते. नोहा देवाच्या संगतीत चालणारा, त्याच्यावर विश्वास ठेवणारा होता. कोरड्या जमिनीवर तारू बांधण्याची जोखीम त्याने घेतली होती आणि जर पाऊस आला नसता तर तो थट्टेचा विषय बनणार होता. आणि मला वाटतं की तो 120 वर्षे थट्टेचा विषय होता, परंतु नोहाने देवावर विश्वास ठेवला. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येण्याआधी नोहाच्या काळात जशी स्थिती होती तशीच पुन्हा येणार आहे. हे एक विशेष तुलनात्मक सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपले राज्य स्थापन करायला येईल तेव्हाची जगाची स्थिती नोहाच्या काळातल्या स्थितीसारखी होईल. उदाहरणार्थ आपण उत्पत्तीच्या 6 अध्यायाच्या सुरुवातीला वाचले की मनुष्य भूमीच्या पाठीवर बहुतपट होऊ लागले आणि त्यांना मुली झाल्या. त्यावेळेस लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली. आजही लोकसंख्येत प्रतिदिवशी प्रचंड वाढ होत आहे. भूमीच्या पाठीवर मनुष्य बहुतपट होऊ लागले आहेत. पुढील काळात त्या भयंकर संकटाच्या काळामध्ये पवित्र आत्मा वाईटावर बंधन घालणार नाही. तो लोकांचे परिवर्तन करेल, परंतु तो पृथ्वीवरील वाईटाला रोखणार नाही. देवाच्या माणसापर्यंत येण्याच्या प्रयत्नांचा तिरस्कार केला जाईल, जसा तो आजही करण्यात येत आहे. श्रोत्यांनो, तुम्ही जर देवाच्या वचनाची घोषणा करीत असाल तर तुम्हाला प्रसिद्धी कधीच मिळणार नाही व प्रसिद्धी माध्यमांपर्यंत तुम्ही पोहोचू देखील शकणार नाही. जर तुम्ही ख्रिस्ताला नाकारले, त्याचे सत्य जाहीरपणे नाकारले, तर तुम्ही सहज प्रसिद्धीच्या झोतात याल आणि शेवटी त्या काळातल्या जगामध्ये मंडळीला वर घेतले जाण्याने फार मोठी समस्या उभी राहणार आहे. कारण अचानक फार मोठ्या संख्येने पृथ्वीवरील लोक नाहीसे होतील. नोहाच्या काळात देवाचा न्याय लोकांना ठाऊक होता, तरी त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. महापुराला सामोरे जाण्याची लोकांना तयारी करता यावी म्हणून देवाने त्यांना पुष्कळ वेळ दिला होता. 14 वचन पहा, तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. गोफेर लाकूड हे टिकण्यास फार मजबूत असते. देवाने नोहाला तारूमध्ये कोठड्या करायला लावल्यात आणि त्यामध्ये पाणी शिरू नये म्हणून त्यांना आतून व बाहेरून डांबर लावण्याची सूचना दिली. 15 विवचन पहा, तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. स्पष्ट आहे की हे तारू आकाराने फार मोठे होते. कोणाला असे वाटेल की त्या काळामध्ये एवढे मजबूत तारू नोहाने कसे बनवले असेल? आम्ही हे लक्षात घ्यायला हवे श्रोतांनो की नोहाच्या काळातले लोकही बरेच प्रगत होते आणि नोहाही एक बुद्धिमान माणूस होता. ते तारू बांधणे एक अशक्य कोटीतली गोष्ट नव्हती. आपण हेही लक्षात घ्यायला हवे की नोहा आपले तारू महासमुद्रात प्रवास करण्यासाठी बांधत नव्हता, म्हणजे 50 फूट उंचीच्या लाटांना तोंड देऊ शकेल असे जहाज बांधण्याचा त्याचा प्रकल्प नव्हता. तो ते तारू माणसे व प्राणी यांना एका मोठ्या कालावधीत राहता येईल अशासाठी बांधत होता. पूर येऊन तो पूर्णपणे ओसरेपर्यंत त्यांना निवारा असावा म्हणून नोहा ते तारू बांधत होता. महासमुद्रात प्रवास करणाऱ्या जहाजासारखे हे तारू नव्हते, तर पुष्कळ छोट्या छोट्या खोल्या असलेले पुराच्या पाण्यापासून आश्रय देणारे हे तारू होते. एक हात लांबी म्हणजे 1.5 फूट जर म्हटले तर तारवाची लांबी 450 फूट होती आणि त्याच्या लांबी रुंदी व उंचीचे प्रमाण अगदी समतोल होते. म्हणून त्याची तुलना आज बांधल्या जाणाऱ्या जहाजांशी सहज करता येईल. 16 वचन, तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून एक हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याला खालचा दुसरा व तिसरा असे मजले कर. तारवामध्ये पुरेसा प्रकाश व हवा असण्यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा आदेश देवाने नोहाला दिला आणि ही खिडकी तारवाच्या वरच्या बाजूला छताला लागून होती. त्याचे छत खिडकीला झापरेसारखे झाकणारे होते. या तारवाला एकच दरवाजा होता, ही एक विशेष गोष्ट आहे. नोहाचे तारू तारणाचे प्रतीक आहे व या तारण प्राप्तीचा एकच दरवाजा आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मार्ग मीच आहे, आणि त्याने असेही म्हटले की मेन पाड्याचे दार मी आहे. तो तारणासाठी असलेल्या तारवाचा दरवाजा आहे. तारवामध्ये जे सर्व प्राणी आणण्यात आले त्यांच्यासाठी देवाने तारवामध्ये भरपूर जागा उपलब्ध करून दिली. ते सर्व मजले त्यांच्यासाठीच होते. 17 वचन, पहा ज्यांच्या ठाई प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे प्राणी आणतो. पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल. परमेश्वर सर्व पृथ्वीवर मोठा महापूर आणणार होता. माणसाने देवाच्या सहनशीलतेचा अंत पाहिला, त्याचा क्रोध आपणहून चेतवला आणि आता परमेश्वराने पृथ्वीवरील जे सर्व होते त्याचा नाश करण्याची योजना बनवली. 18-20 वचने सांगतात, तरी तुझशी मी आपला करार स्थापित करीतो, तू आपले मुलगे आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी 2-2 जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राण रक्षणार्थ तुझकडे येतील. श्रोतांनो, नोहा आपल्या कुटुंबाचा प्रमुख देवाच्या संगती चालणारा होता. साहजिकच संपूर्ण कुटुंबाचे नियंत्रण त्याच्या हाती होते आणि त्याने आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला जिवंत परात्पर देवावर विश्वास ठेवायला शिकवले आणि त्याच्या या कुटुंबाविषयीच्या आत्मिक जबाबदारीच्या परिपूर्तीमुळे त्याच्यासह सर्व घराचे तारण झाले. आपल्या कुटुंबाच्या आत्मिक जीवनाची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते. तो जर देवाच्या संगती चालणारा असेल, त्याचे भय धरून त्याच्या आज्ञेत राहणारा असेल, तर त्याची मुलेही त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालायला शिकतील. आपल्याला माहितच आहे की श्रोत्यानो, कुटुंबाचा प्रमुख आपल्या घरातील लोकांकरिता आदर्श असतो. आपण वाचले की वेगवेगळ्या पशूंना व पक्ष्यांना धरून आणण्याचे कष्ट नोहाला घ्यावे लागले नाहीत. देवाने त्याला सांगितले की ते सर्व स्वतः आपला जीव वाचविण्यासाठी त्याच्याकडे येतील. देव स्वतः पशुपक्ष्यांचा निर्माण करता आहे असे आपण उत्पत्तीच्या पहिल्या व दुसऱ्या अध्यायातून शिकलो. आणि पवित्र शास्त्रातले प्राण्यांचे उल्लेख जर आपण काळजीपूर्वक वाचले तर आपल्या लक्षात येईल की प्राणीही आपल्या निर्माणकर्त्या देवाची वाणी ऐकतात व ती ओळखतात आणि ते त्याच्या आज्ञा मानतात. मला खात्रीने वाटते की नोहाकडे आपला जीव वाचविण्यास जाण्यासाठी प्रभू देवाने काही प्राण्यांना आदेश दिला असणार. नंतर आता 21 आणि 22 ही वचने आपण वाचूया. 21 आणि 22 वचने सांगतात, खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यापाशी आणून त्याचा साठा कर, ते तुला व त्यांना खावयाला मिळेल. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. नोहाला आता काही व्यावहारिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. या प्राण्यांना चारण्यासाठी त्याने पुष्कळ चारा तारवामध्ये साठवला. कोणी म्हणेल, पण त्या प्राण्यांपैकी काही प्राणी मांस भक्षक होते, मग ते गवत कसे खातील? मला तसे वाटत नाही श्रोत्यानो. जल प्रलयापर्यंत माणूस व प्राणी दोघेही मांस न खाणारे होते. तेव्हा मांस भक्षण करणारे प्राणी नव्हते. पवित्र शास्त्र आम्हाला यशयाच्या 11 अध्यायातील 6 आणि 7 या वचनांमध्ये ख्रिस्त राज्याविषयी सांगते की त्या काळात सिंह व कोकरा एकत्र राहतील आणि सिंह बैलासारखे गवत खाईल. तसे निश्चितच होईल, कारण प्राण्यांची आधीची स्थिती तीच होती. परमेश्वर पक्षपात करणारा नाही, तो न्यायी आहे. जे त्याची वाणी ओळखून त्याची आज्ञा पाळतात व त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी तो स्वतःवर घेतो. तो आमचा निर्माणकर्ता आहे, म्हणून त्याच्या आज्ञेत राहणे आमचे आद्य कर्तव्य आहे. तेच आमच्या हिताचेही आहे. जर त्याच्या आज्ञेबाहेर चालून आम्ही स्वतःच्याच बुद्धीने चालत राहू तर त्या अवज्ञेचे परिणाम आम्हालाच भोगावे लागतील. श्रोत्यानो, परमेश्वर आज आमच्याशी स्पष्टपणे बोलत आहे. ह्या विषयात परमेश्वर आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.